भगवान महावीर। जैन पंथाच्या परंपरेनुसार भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर। भगवान ऋषभदेवांपासून जैनांच्या तीर्थंकराची प्रभावळ सुरू झाली। नेमिनाथ, पार्श्वनाथ इत्यादी महान विचारवंत ईश्वरी विभूतींनी जैनमत मांडलं। अखेरच्या तीर्थंकरांनी म्हणजेच भगवान महावीरांनी जैनम जयति शासनम म्हणून जैन धर्म प्रस्थापित केला। वैदिक धर्मातील योगदर्शनाचा वारसा घेऊन जैन पंथ आपलं निराळपण स्पष्ट करू लागला। त्या जैन दर्शन आणि परंपरेचा परमोत्कर्ष म्हणजे भगवान महावीर। चैत्र शुद्ध त्रयोदशी हा महावीरांचा जन्मदिवस, महावीर जयंती। भगवान बुद्धाप्रमाणेच भगवान महावीरांची जन्मभूमी बिहार आहे। वैशाली नगरीच्या जवळ एका लहानशा गावात ज्ञात्रू नावाच्या राजकुळात त्यांचा जन्म झाला। वडील सिद्धार्थ वैशाली या विशाल राज्याचे सम्राट होते। आई त्रिशला लिच्छवी राजा कटक याची बहीण होती। जैनांचे लीलाग्रंथ महावीर जन्माची कथा सांगतात की देवांना पूज्य असलेल्या जितेंद्र नावाच्या देवानं राजा सिद्धार्थांच्या घरी जन्म घ्यायचं ठरवलं। चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या रात्री उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात त्यानं त्रिशलेचा पुत्र म्हणून अवतार घेतला। तोच हा भगवान भद्रपुरुष वर्धमान महावीर। त्रिशलेला गर्भवती असताना वारंवार स्वप्न पडे की पोटी येणारा मुलगा त्रिखंड पराक्रमी सार्वभौम चक्रवर्ती पृथ्वीपती तरी होईल किंवा महान तीर्थंकर तरी होईल। हा महावीर वर्धमान उपजतच सर्वज्ञानी होता। स्वतः देवांचा राजा इंद्र त्याच्या दर्शनासाठी सिद्धार्थाकडे आला आणि बालकाकडे बघताच म्हणाला, हा तर महावीर आहे। तेव्हापासून वर्धमान महावीर झाला। चारणमुनींनी वर्धमानाला सन्मती म्हटलं। ज्ञातृकुळातला म्हणून ज्ञातृपुत्रही त्याला म्हटलं गेलं, परंतु महावीर हेच त्यांचं नाव अधिक लौकिक पावलं। संगमदेव एक क्रोधी तपस्वी होता। शिष्यांवर संतापून त्यांना मारण्यासाठी झेपावत असताना त्याची खांबाशी जोरदार टक्कर होऊन तो मरण पावला। परंतु परत आपल्या तपोबलानं तो चंडकौशिक तपस्वी म्हणून जन्माला आला। संताप मात्र मागल्या जन्मासारखाच होता। आश्रमात फुलं तोडायला मुलं पुष्पवटिकेत घुसली। चंडकौशिकाचा क्रोध अनावर झाला। हातात कुऱ्हाड घेऊनच तो त्या मुलांवर धावला, पण संतापाने वेडापिसा झाल्यामुळे पुढ्यात असलेली विहीर त्याला काही दिसली नाही आणि प्राण गमवावे लागले। त्या प्रचंड क्रोधाच्या क्षणात मृत्यू पावल्यामुळे चंडकौशिकाला त्याच तपोवनात विषारी सर्पाचा जन्म मिळाला। त्याच्या वास्तव्यामुळे लोकांना हे तपोवन वर्ज्य झालं। सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं। बरं का मंडळी, एकदा भगवान महावीर आपल्या साधनेच्या भ्रमणात त्या जागी आले। लोकांनी त्या महाभयंकर विषारी सापाविषयी सांगून त्यांना त्या ठिकाणी न जाण्याची विनंती केली, पण महावीर म्हणजे मूर्तिमंत अभय, ते त्याच ठिकाणाकडे निघाले। सर्पानं त्यांना बघितलं आणि त्याच्या क्रोधाच्या ज्वाळा भडकू लागल्या, परंतु महावीर त्याच्या वारुळाजवळच शांत आणि स्थिर नजरेने उभे राहिले। क्षमा, शांती आणि क्रोध हिंसेचा संघर्ष सुरू झाला। तो बराच काळ चालला। अखेर संतापानं त्या सर्पानं फणा काढून बेभान होऊन महावीरांच्या पायाला कडकडून दंश केला, पण महावीरांना झालेल्या त्या खोल जखमेतून रक्ताऐवजी दूध वाहू लागलं। सर्प पराजित झाला, महावीरांना शरण आला। परमकारुणिक भगवान महावीरांनी त्याच्या पूर्वजन्माची त्याला आठवण करून दिली। अशा वर्धमान महावीरांनी आपला लौकिक संसार वयाच्या 30व्या वर्षापर्यंतच केला। यशोदा नावाच्या राजकुमारीशी त्यांचा विवाह झालेला होता। त्यांच्या गृहस्थाश्रमाला प्रियदर्शना नावाच्या कन्येने बहार आणली, पण या आश्रमाला त्यांनी इथंच पूर्णविराम दिला. माता पित्याच्या देहावसानानंतर त्यांनी गृहस्थाश्रमीचा त्याग केला आणि तपश्चर्येचा मार्ग धरला. सतत 12 वर्ष कठोर तपश्चर्या करून अहिंसा, सत्य, अस्तेय, तप, अपरिग्रह या 5 व्रतांचा स्वीकार करून त्यांनी ऋषभदेव ते पार्श्वनाथांच्या पंथात प्रवेश केला. छोट्या मोठ्या कुठल्याही प्राण्याची हिंसा करू नये, दिल्याशिवाय कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करू नये, विश्वासघात करू नये, असत्य कदापि बोलू नये, यालाच त्यांनी आत्मनिग्रह असं म्हटलं. अहिंसा, संयम आणि तप हाच सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून सांगितलं. महावीर हे शेवटचे तीर्थंकर, स्वतः तरुण दुसऱ्या असंख्य जीवांना तारणारा तो तीर्थंकर. महावीरांनी पुढच्या 40 वर्षात लोकात धर्मजागृती केली. आपल्या भव्य दिव्य चरित्रानं जनसामान्यांना धर्माचं मर्म शिकवलं. महावीरात अहिंसा धर्माचा असामान्य उत्कर्ष झालेला दिसतो. जैनांमध्ये श्वेतांबर आणि दिगंबर असे भेद पडलेले आहेत. महावीरांनी कैवल्य प्राप्तीनंतर वस्त्राचाही त्याग केला होता, म्हणून मग त्यांची पूजा वस्त्र नेसून करावी की वस्त्रविरहित करावी या मतभेदातून हे 2 पंथ निर्माण झाले. जैनांमध्ये मूर्तीपूजा आहे पण जातीभेद नाहीत, त्यामुळे अर्थात अस्पृश्यताही नाही. जैनांची मूर्ती निर्माण कला आणि गिरीशिल्पकला अजोड आहे. अबू देलवाडा इथली मंदिरं त्यांच्या मऊ मुलायम सूक्ष्म कारागिरीची साक्ष आहेत. कठीण पाषाणात मेणांची किंवा फुलांची कोमलता आणण्याची शक्ती भारताच्या कारागिरात आहे हे या जैन मंदिरांनी सिद्ध केलंय. भगवान महावीर धर्मप्रचार करीत असताना 72 वर्षापर्यंत अविश्रांत भ्रमण करत राहिले. कार्तिकी अमावस्या महावीरांचा महानिर्वाण दिवस म्हणून मानतात. ते निर्वाणसुद्धा धर्माच्या व्यासपीठावरच झालं. सतत 3 दिवस प्रवचन करून श्रांत झालेली वाणी धर्मप्रवचन ओठात असतानाच थांबली, पण अमावस्येची रात्र साऱ्या पावापुरीवर पसरलेली असूनसुद्धा एका दिव्य प्रकाशाने सारं नगर उजळून निघालं. धर्मप्रवचनाच्या त्या दिव्य प्रकाशात सारं जग प्रकाशमान झालं. श्रीमद भागवतात आदिनाथ भगवान वृषभदेव म्हणाले होते, महास्तत्ते समच्चित्ता प्रशांतहा विमन्यवहा सुहृदहा साधवो ये, जे समानचित्त परमशांत क्रोधहीन सर्वांचे हितचिंतक आणि सदाचार संपन्न असतात तेच महापुरुष असतात. आदिनाथांनी या शब्दात भगवान महावीरांचा गौरव आधीच द्वापार युगात करून ठेवला तर नाही ना असं वाटतं.